घुंघरू टूटने तक अगर नाचेंगे तो घुंघरू ही नहीं पैर भी टूट जाएंगे, जरा संभल कर नाचिएगा मैम साहब।
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है एमएच 935 में। जो मैंने आपसे एक सवाल पूछा था कि ऐसा कौन सा पुरुष है जिनके होने से आपको सेफ फील होता है, भाऊ असेल किंवा वडील असतील किंवा नवरा असेल किंवा एखादा मित्र असेल, काका असेल, मामा असेल, कुणीही असू शकतं, असं कोण आहे आपल्या नांदेडकरांच्या लाईफ मध्ये?
हाय महक, हाऊ आर यू?
मी अगदी मजेत आहे, तू कशी आहेस?
मी एकदम मस्त आहे, खूप दिवसानंतर कॉल झाला आपला।
येस, बऱ्याच दिवसानंतर तुझा फोन आला। बरं सांग, कोण आहे तुझ्या आयुष्यात असा पुरुष ज्याच्यामुळे तुला सेफ फील होतं?
माझा एक फार जवळचा मित्र आहे सागर म्हणून, म्हणजे मी जेव्हा त्याच्यासोबत असते ना एकदम सेफ वाटतं मला, की असं नाही की आता आजकाल म्हणतात की स्त्री खूप इंडिपेंडेंट झाली आहे, तिला कुठल्याही पुरुषाची गरज नाही वगैरे वगैरे, पण काही गोष्टी अशा असतात ना की तिथे पुरुषाची खरंच गरज लागते, जसं की आता खूप ओझ उचललंय की हे बाबा तुम्हे घे किंवा गॅसची टाकी आहे कसं उचलणार मी हा सर्व घरात नेऊन ठेव, असं जे काही गोष्टी आहेत। आणि परत बाहेर गेल्यानंतर सुद्धा एक असतं ना एक सेफ कॉर्नर असतं माणसाची, एक छान हॅपी प्लेस असतो, तसं जर म्हणशील तर तो आहे बघ जवळचा मित्र आहे,
फक्त मित्रच आहे की अजून काही काही लाजलीच पोरगी
अगे काही नाही ग मला काय बोलावं पुढे काही समजतच नव्हतं
काय बोलावं काही कळालंच नाही। आयुष्यात बरेच प्रसंग असे असतात की पुरुषांना सुद्धा ना कसं एक्सप्रेस करावं हेच कळत नाही, आणि मग त्यामुळे आपण त्यांना इनसेन्सिटिव्ह वगैरे समजतो, तसं काही एक नसतं, त्यांना सुद्धा भावना असतात, फक्त ते तितकं जास्त एक्सप्रेस करत नाहीत। असा कुठला पुरुष आहे ज्याच्या असण्याने तुम्हाला सेफ फील होतं मला सांगा, 9607007935 डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम विशेस यू अ व्हेरी 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 हॅपी मेन्स डे, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।